कथा एका थोर शिक्षण तपस्वीची. गेलं वर्षभर दर आठवड्याला आपण थोर शिक्षण तपस्वी ज्ञानप्रबोधिनी या शिक्षण क्षेत्रात अभिनव प्रयोग करणाऱ्या शैक्षणिक संघटनेचे संस्थापक कैलासवासी विनायक विश्वनाथ तथा आप्पा पेंडसे यांच्या जीवनाचे आणि विचाराचे विविध पैलू जाणून घेत आहोत. या मालिकेचा आज आपण समारोप करीत आहोत. स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी क्रांतिकार्याची स्वप्न पाहणारे डॉक्टर पेंडसे यांची उमेदीची वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यामध्ये व्यतीत झाली. स्वातंत्र्यानंतर या देशाला चारित्र्य घडवणाऱ्या शिक्षणाची गरज आहे हे जाणून त्यांनी 1962 अनेक मान्यवर शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्यांसह ज्ञानप्रबोधिनीची स्थापना केली. संपूर्ण देशाच्या शिक्षणावर प्रभाव टाकणारे विचार आणि उपक्रम त्यांनी शिक्षण क्षेत्राला दिले. आज सर्वमान्य झालेली शिक्षणातील प्रकल्प पद्धती, तिचं संगोपन आप्पांनी केलं आणि प्रतिभा विकास, वाचन कौशल्यांचा विकास, सामाजिक प्रश्नांचा अभ्यास आणि त्यावर कृती अशा अनेक मिती या पद्धतीला दिल्या. चार भिंतींपलीकडच्या शिक्षणाला त्यांनी नेहमीच महत्त्व दिलं. बुद्धिमान विद्यार्थ्यांनी आपल्या बुद्धीचा विकास करून ती सामाजिक राष्ट्रीय प्रश्नांच्या सोडवणुकीकरता उपयोगात आणली पाहिजे असं ते आग्रहानं म्हणत. त्यांचं व्यक्तिमत्व अत्यंत प्रेरणादायी होतं. आज भारतात आणि अनेक देशांमध्ये त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन समाजाच्या प्रश्नांवर काम करणारे शेकडो कर्तृत्ववान तरुण शास्त्रज्ञ, शिक्षक, लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. सर्व धर्मीय आणि सर्व पक्षीय लोकांशी, समाजाच्या सर्व स्तरातील लोकांशी सहज संवाद करणं हा त्यांच्या हृदयाचा धर्म होता. कारण ते हृदय आकाशासारखं विशाल होतं. त्यात दाराशी येणाऱ्या आंधळ्या भिकाऱ्यापासून तर देशाच्या राष्ट्रपतीपर्यंत सर्वांचा समावेश होता. लहान मुलांपासून ते वृद्ध माणसांपर्यंत सर्वांशीच ते मोकळेपणाने संवाद करत. 1982-83 पंजाब प्रश्न अतिशय बिकट झाला होता. त्यावेळी त्यांनी प्रबोधिनीच्या कार्यकर्त्यांना पंजाबच्या एकात्मते यात्रेसाठी पाठवलं. त्यांच्याकडून गुरु ग्रंथ साहिबचा अभ्यास करून घेतला. पाकिस्तानच्या सीमेवरच्या गावागावांमध्ये जाऊन गुरुद्वारांमध्ये या कार्यकर्त्यांनी सिख बंधूंशी संवाद केला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही या देशाचे अविभाज्य भाग आहात. आपण सगळे गुरु गोविंद सिंह आणि शिवाजी महाराज यांचे वारस आहोत. आपण एक दिलाने राहूया. हा देश तुटायला नको आहे. हे सर्व चाललेलं असताना ऑगस्ट 1983 आप्पा पेंडसे हे यकृताच्या विकाराने फार आजारी झाले. लातूरच्या विवेकानंद रुग्णालयाचे डॉक्टर्स डॉक्टर अशोक कुकडे, डॉक्टर रामभाऊ अलूरकर आणि डॉक्टर भराडिया हे त्यांच्यावर उपचार करत होते. पण आयुष्यभर ज्या व्यक्तीला विसावा माहीत नव्हता आणि स्वतःच्या शरीराकडे जिचं लक्षच नव्हतं अशा या समाज समर्पित व्यक्तीला आता जीवनाकडे परत आणणं शक्य नव्हतं. पुण्याला डॉक्टर प्रयाग यांच्या रुग्णालयात त्यांना हलवण्यात आलं. आप्पांची एकच इच्छा राहिली होती. ते स्वतः संन्यस्त जीवन जगले होते आणि त्यांनी स्वतःचं जीवन निशेष राष्ट्र समर्पित केलं होतं. हा वसा वारसा पुढे चालवण्याची दीक्षा कोणाला द्यायची? त्यांचे निकट सहकारी डॉक्टर वसंत सीताराम तथा अण्णा ताम्हणकर त्यांच्याजवळ होते. त्यांनी ती व्रत दीक्षा घेण्याची इच्छा व्यक्त केली. रुग्णालयात आणि रुग्णशय्येवरून आप्पांनी आपल्या समर्पित जीवनाचं सतीचं वाण डॉक्टर अण्णा ताम्हणकर यांच्या हाती दिलं. 6 आप्पांच्या नंतर प्रबोधिनीच्या संचालकपदाचं दायित्व पार पाडून नंतर अण्णांनी हाच वसा प्रबोधिनीचे तरुण कार्यकर्ते डॉक्टर गिरीश बापट यांना दिला आणि तो ते समर्थपणे चालवत आहेत. अरुणाचल प्रदेश, काश्मीरपासून तमिळनाडू, आंध्र आणि कर्नाटकपर्यंत आप्पांनी सुरू केलेल्या शिक्षण कार्याचा विविध रूपात विस्तार झाला आहे. वंचित, पीडित, दलित, उपेक्षितांच्या झोपड्यांपर्यंत, महिलांच्या स्वयंपाकघरापर्यंत शिक्षण आणि उद्योगाच्या माध्यमातून हे कार्य पोहोचलं आहे आणि सामान्य माणसाचा आत्मविश्वास आणि आत्मसन्मान जागा करत आहे. त्यांच्या जीवनामध्ये समृद्धी, प्रसन्नता आणि देशाविषयीच्या कर्तव्याची जाणीव जागवत आहे. स्पर्धा परीक्षा केंद्रातून भारतीय प्रशासनात शेकडो प्रामाणिक आणि कर्तबगार अधिकारी पाठवत आहे. ही सर्व आप्पांची प्रेरणा आहे. आप्पांच्या जीवनातलं एक महत्त्वाचं सूत्र होतं की पूल बांधणं, सामंजस्याचे पूल बांधणं. विविध धर्मांमध्ये, जाती जातींमध्ये, प्रांतांमध्ये, विविध संस्थांमध्ये आणि कर्तबगार व्यक्तींमध्ये स्नेहाचे आणि सहकार्याचे पूल ते बांधत गेले. सारा भारत देश ऐक्याच्या धाग्यांनी गुंफून टाकण्याचं त्यांचं स्वप्न होतं. हे कार्य कुठेही आणि कोणतीही व्यक्ती वा संघटना करू शकते. या अर्थाने आपण सर्वच डॉक्टर आप्पा पेंडसे यांचे वारस आहोत. रूप पालटू देशाचे ही आकांक्षा धरणाऱ्या सर्वच शिक्षण तपस्वींचे, समाजाला नवं चैतन्य देणाऱ्या सर्वांचे आपण वारस आहोत. पण आज आप्पा पेंडसे यांच्या जन्मशताब्दी पूर्तीच्या निमित्ताने त्यांना कृतज्ञ वंदन करूया आणि त्यांचा हा एकात्मतेचा वारसा आपण पुढे नेऊया.